नाही नाही नाही, भोलानाथ म्हणाला, आठवड्यातून 3 रविवार मुळीच येणार नाहीत. असं निराश नाहीये व्हायचं. आपण असं करूया का, आपण स्वप्नातल्या गावाला जाऊया, जिथं शाळा नाही, अभ्यास नाही, फक्त खेळायचं आणि बागडायचं. आणि तुम्हाला माहितीये, या स्वप्नातल्या गावात फक्त छोटी छोटी मुलंच राहतात बरं का, म्हणजे तिथं अभ्यासाचा जाच नाही आणि मोठ्यांचा धाक नाही. आणि या गावात झाडावरती चेंडू लटकतात आणि शेतांमधनं बॅटी पण मिळतात, म्हणजे खूप खेळायचं आणि मज्जाच मज्जा. अशा या गावात बऱ्या सुंदर सुंदर गोष्टी सांगतात, तुम्हाला हवा असलेला सगळा खाऊ तिथे मिळतो. ऐकिली गंमत? चला तर मग जाऊया तिथं, जिथं पक्षी, फुलं, फुलपाखरणी मुलं सारी आपल्यास नादात आणि ऐका गाणं नंबर 7.
पक्षी बोलती, झुळ 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर भिर भिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळ 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर भिर भिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती.
पाहिला बाई, गाव पाहिला बाई.